श्री समर्थ रामदास स्वामीकृत आत्माराम समास पहिला त्याग निरूपण श्री राम समर्थ जया सलटिका आळ आला जो माया गौरी पासून झाला झालाची नाही तया अरूपाला रूप कैसे तेथे स्तवनाचा विचार न घडे निर्विकारी विकार परितयास नमस्कार भाव बळे माझा जयाचे निवेद शास्त्रे पुराणे जयाचे निनाना निरूपणे जयाचे निस्वसुखालाधणे शब्दी निःशब्द जे शब्दास आकळेना जे शब्द विण सहसा कळेना कळेना ऐसे ही घडेना जये स्वरूपी ऐसे सर्वत्र संचले तर्कान जाय अनुमानले ते जयेचे निप्राप्त झाले आत्मरूप नमनतीयेचे निजपदा माया वाग्देवी शारदा जिचे नि प्रवर्तती संवादा संत महानुभाव वंदीन सद्गुरु स्वामी जेथे राहिले मी तो मी निवारिली निज धामी पाच ही जणे तया निजपदा पैली कडे आनंदे वृत्ती वावडे पदलाधलिया जोडे तद्रूप होवोनी स्वामी कृपेचा लोट आला मानस सरोवरी सामावला पूर्ण होता उचंबळला आनंद उद्गार माझा सद्गुरु कृपेचे बळ माझे ठाई झाले तुंबळ तेणे गुणे स्वानंद जळ हे लावू लागे आता नमस्कारी न राम जो योग्याचे निज धाम विश्रांतीचा निज विश्राम जये ठाई जो नाव रूपा वेगळा जो माये हुनी निराळा जेथे जाणिवेची कळा सर्वथान चले जेथे बांबावला तर्क जेथे पांगुळला विवेक तेथे शब्दाचे कौतुक केवी घडे जया कारणे योगी उदास वनवासी फिरती तापस नाना साधने सायास ज्या कारणे करीती ऐसा सर्वात्मा श्रीराम सगुण निर्गुण पूर्ण काम उपमाची नाही निरुपम रूप जयाचे आता वंदीन सज्जन श्रोते जे कृपाळू भावाचे भोक्ते माझी वचने प्राकृते सांगेन तयासी तयांचे वर्णावे स्वरूप तरी ते स्वरूपाचे बाप जे वेदास सांगवे नारूप ते जया पासोनी प्रगटे आता शिष्या सावधान ऐक सांगतो गुह्य ज्ञान तेणे तुझे समाधान अधिक होय तू आशंका नाही घेतली परी चिंता मज लागली जे तुझी भ्रांती फिटली नाही अद्यापी दासबोधींचे समासी निर्मूळ केले मी पणासी त्या निरूपणी वृत्तीसी पालट दिसेना म्हणोनी न पुसता सांगणे घडले शिष्या तुझ कारणे आता तरी सोय धरणे श्रवण मननी चातक पक्षी वरचे वरी चंचू पसरो निथेंब धरी जीवन सर्व हि अव्वेरी भूमंडळीचे तैसा शब्द वर्षाव होता असो न द्यावी व्यग्रता श्रवण पुटी सामाविता मनन करावे लाग जाणो निशब्दाचा आवाका धरावा मनाचा शब्दातीत गर्भाचा साठा धरावा अरे तू कोण कोणाचा कोठून आलास कैसा ऐसा विचार पूर्वींचा घेई बापा अरे तुवा जन्मांतर घेतले काय मानी तोसी आपुले ऐसे तुवा विचारिले पाहिजे आता येथे तुझे कोणी नाही भुलला आहे सकाई चुकोनी आलासी जाई जेथील तेथे तू समर्थाचे लेकरू अभिमाने घेतला संसारू तोटा किता पैल पारू पावसी बापा ईश्वरा पासो निजालासी परंतु त्यास चुकलासी म्हणून हे दुःख भोगीसी वेगळेपणे आणि विश्वाससी या बोला तरी मी घाली नरे तुझला लाधसी सकळ वैभवाला जेथींचा तेथे तुझे अडळ पद गेले तुझ मायेने वेड लाविले ते जरी तुझे तुझ दिधले मज काय देशी जितुके काही नासो न जाईल जे अशाश्वत असेल तुझ समागमे न येईल ती तुके देई मजही ते कासया वावे तुझ पासूनी टाकावे तुवा टाकिले तरी न्यावे तुझ समागमे भूषण भिक्षेचे टाकिले अमर पद प्राप्त झाले तरी तुझे काय गेले सांग बापा नाशिवंत तितुके देशी तरी पद प्राप्त निश्चयेसी यामध्ये लालूच करिसी स्वहित नगडे तव शिष्य म्हणे जी दिधले स्वामी म्हणती पद लाधले आता तू आपुले मानूची नको इतुके स्वामी बोलले अज्ञान घे ऊन निघाले तव शिष्ये आक्षेपिले विनीत होवोनी आता पुढिलिये समासी संवाद होईल उभयासी तेणे स्वानंद सिंधूसी भरिते दाटे इति श्री आत्मा राम रामदासी पूर्ण काम ऐका सावध वर्म सांगिजेल।